जमाना तो यही आ गया है कि पुराने को नए कपड़े पहना दो और फिर से एक बार प्रेजेंट कर दो।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आ चुकी है। ये जो मैंने भी कहा ना, वो गाने के बारे में कहा, बाकी ये दिल पे मत लेना इस बात को। यहाँ पर क्या है, हम बात कर रहे हैं छुट्टियों के बारे में, जो दिल के बहुत ज्यादा करीब होती है, मेरी भी और आपके भी। म्हणजे जे घरात काम करतात किंवा कुठे ही नोकरी करतात ना, त्यांना सुट्टी म्हटलं की जगात भारी सगळ्यात जास्त आनंद होतो। पण नेमकं आता सरकारी वाल्यांना जास्त सुट्ट्या, प्रायव्हेट वाल्यांना कमी सुट्ट्या, या वादामध्ये आपण पडण्यापेक्षा तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला किती सुट्ट्या हव्यात, इन जनरल किती दिवसाचा वर्किंग हवाय आणि सुट्ट्या कशा कशा डिवाइड केलेल्या हव्यात, याबद्दल काय म्हणणं आहे नांदेडकरांचं?
हाय, मी तेजस बोलतोय।
तेजस, काय वाटतं किती सुट्ट्या पाहिजे?
ऍक्च्युअली 5 days week पाहिजे, 2 सुट्ट्या आठवड्यात पाहिजे। आणि जे सॅटर्डे संडेला सुट्टी असते ना, ती सॅटर्डेची सुट्टी कट करून जर थर्सडे किंवा वेनसडेला सुट्टी मिळाली तर मग जरा मजा येईल।
अच्छा, म्हणजे मध्येच एखादी सुट्टी मिळाली की पटकन आठवडा गेल्यासारखं वाटतं। किती सेम पिंच, मला सुद्धा असंच वाटतं। पण कसं आहे ना, ते लागून जर का सुट्ट्या आल्या तर कुठे बाहेर गावी जाऊन येता येतं, काहीतरी फिरून येता येतं।
हा, ते पण आहे। आणि मध्ये जर सुट्ट्या आल्या तर अजून जरा आठवडा छोटा होऊन जातो, काम करण्याची मजा येते।
येस, म्हणजे दोन्ही वेगवेगळे अँगल आहेत। म्हणा नांदेडकर, तुम्हाला काय वाटतंय की किती सुट्ट्या असायला हव्यात इन जनरल, जे नोकरी करतात किंवा जे घरीही काम करतात त्यांच्यासाठी सुट्ट्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात? हाऊस वाईफ्स असतील किंवा घरून वर्क फ्रॉम होम असं काही करत असतील, बिझनेस करत असतील, त्यांना तर म्हणजे अगदी हातावरचं पोट आहे असंही आपण म्हणू शकतो। सो तुम्हाला इन जनरल आठवड्यात किती सुट्ट्या हव्या आहेत, महिन्यात किती सुट्ट्या हव्या आहेत, काय वाटतं सांगा 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।